नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबर दिता. माहिती आणि प्रसारण मंत्रालय फाल्यां मुंबय जावपी वेव्स 2025 वर्षाच्या प्रसार माध्यम आणि मनरिजवण क्षेत्रावेली सांख्यिकी पुस्तिका 2024-25 प्रकाशित करतले. प्रसार माध्यम आणि मनरिजवण क्षेत्राविषयी वेळार विश्वासात दवरपासारखो प्रामाणिक आणि व्यापक डेटा जाय अशी सरकारच्या प्रतिपादनाची ही पुस्तिका एक भाग असा. प्रसार माध्यमां आणि मनरिजवण हो सेवा क्षेत्राचा एक महत्वाचा घटक असून देशाच्या अर्थव्यवस्थेक वाढीचे योगदान दिवपाची व्हड ताक असा असे मंत्रालयान सांगला. वेव्स कार्यावळीशी नामनेचे अभिनेता शाहरुख खान हाने आपले विचार उक्तायले.
I think that this initiative has come from the honorable prime minister himself and he took the initiative. Otherwise film industry wale to yahi rote rehte hain ki hum to industry status kab doge. And in times when I think filmmaking has become more difficult, it has become more and more arduous to be able to get audiences to come into theaters in large numbers because there are so many other platforms. So I think we should think of filmmaking as for all platforms.
केंद्रीय संस्कृती आणि पर्यटन मंत्री गजेंद्र सिंग शेखावत हाणे आज नवी दिल्लीत भारत मंडपमात भारतात खातांकीय वाढीची भूमी या विषयावेल्या 14व्या उक्त चर्चासत्राचे उक्तावण केले. यावर उलयताना शेखावत हाणे अधोरेखित केले की गेल्या दशकात देशान जवळजवळ प्रत्येक क्षेत्रात व्हड्या प्रमाणात विकास अणभवला. मंत्र्यांनी हाचेर भर दिलो की भारताकडेन योग्य क्षमता, आवश्यक मुळाव्यो सुविधा आणि एक मजबूत बाजारपेठ असा, जाका लागून तो अभूतपूर्व शक्यतांची भूई म्हणून स्थान मिळता. ताणी अशी नमूद केले की 2047 मेरेन विकसित भारताच्या दृष्टिकोनात योगदान दिवपा खातीर प्रत्येक क्षेत्रांनी भागधारकांची एक वेगळी जबाबदारी आणि भूमिका असा. केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू आज व्हिएतनामात पावले. ते भगवान बुद्धांच्या पवित्र अवशेषासहित भारतीय शिष्टमंडळाचे फुडारपण करतले. सोशल मीडिया पोस्टात रिजिजू हाणी म्हणा की व्हिएतनाम सरकारान शिष्टमंडळाचे हार्दिक स्वागत केले, जे सामायिक आध्यात्मिक मूल्य आणि सभ्यतेच्या बंधाचे प्रतीक असा. संयुक्त राष्ट्राच्या वेसाक दिसाच्या सुवाळ्या खातीर पवित्र अवशेष आज सावन या महिन्याच्या 21 तारखेमेरेन व्हिएतनामात असतले. भुवनेश्वरातल्या KIIT विद्यापीठातल्या एका नेपाळी विद्यार्थ्याच्या दुःखद मरणाबद्दल परराष्ट्र मंत्रालयान दुःख व्यक्त केला. शोकाकुल कुटुंबाकडे शोक व्यक्त करताना मंत्रालयान म्हणा की या दुःखद घटनेची माहिती मिळाल्यापासून ते ओडिशा राज्य सरकाराकडे सतत संपर्कात असत. परराष्ट्र मंत्रालयान म्हणा की ओडिशा राज्य सरकारान मरण आयल्याच्या कुटुंबाक पुराय तेको दिला आणि ओडिशा पोलिसांकडल्यान सध्या सखोल चौकशी सुरू असा. भारत सरकार सगळ्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेक, संरक्षणाक आणि कल्याणाक गांभीर्यान घेता. मंत्रालयान म्हणा की या प्रकरणात रिअल टाईम संवाद आणि समन्वय सुनिश्चित करपाक ते नेपाळी अधिकारी, ओडिशा राज्य सरकार तसेच KIIT व्यवस्थापनाकडे सतत संपर्कात असत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी विजयवाडा पावल्या. राज्याची राजधानी अमरावतीच्या बांधकामाच्या परत सुरुवातीखातीर बुनयाद घालपाक आणि 58,000 कोटी रुपयांच्या हेर रस्ते आणि रेल्वे प्रकल्पाची उक्तावण करपाक प्रधानमंत्री अमरावतीत विलागापुळीत वतले. मजगती प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हाणी विंझिजम आंतरराष्ट्रीय खोल उदकाचे बहुउद्देशीय बंदर राष्ट्राक समर्पित केले, जे देशातले पहिले अर्ध स्वयंचलित बंदर असा. कार्यावळीत उलयताना प्रधानमंत्र्यांनी म्हणले की भारताच्या दर्या मुळाव्या सुविधांच्या विकासात हे महत्वाचे पाऊल असा. त्यांनी म्हणे की विंझिजम बंदर हे नवीन काळातल्या विकासाचे एक उत्तम मॉडेल असा आणि देश आणि केरळ ते वडाक आर्थिक फायदा दितले. भारतीय हवामान खात्यान फाल्यां मेरेन अस्तंत हिमालयाच्या वाठारात आणि वायव्य भारतातल्या लागसरच्या मळावेल्या चडशा सुवातींनी गडगड वीज आणि वादळी वारे हाचे वांगडा हलको ते मध्यम प्रमाणात पाऊस पडपाचो अदमास दिला. आज जम्मू काश्मीर, लडाख, गिलगिट, बाल्दिस्तान, मुझफ्फराबाद, हिमाचल प्रदेशातल्या एकसुर सुवातीचेर पाऊस पडपाची शक्यता असा, जाल्यार फाल्यां मध्यम पाऊस पडपाची शक्यता असा. पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेशातूय अशीच हवामानाची परिस्थिती येवपाक शकता. फुडल्या 4 दिसात ईशान्य आणि उदेंत भारतात गडगड वीज आणि वादळी वारे हाच्या वांगडा हलका पाऊस पडपाचो अदमास हवामान खात्यान उक्तायला. जॉर्डनातल्या अम्मानात झाल्या पहिल्या आशियाई अंडर 15 आणि अंडर 17 बॉक्सिंग चॅम्पियनशिपात भारतान दमदारी कामगिरी करत 49 पदकां जिंकली, तातूंत 15 भांगरा, 6 रुपया आणि 22 काश्या पदकांचा आसपाव असा. भारतात कझाकस्तानाच्या फाटी दुसरे स्थान पटकायला. निमणे दिसा अंडर 17 चलयांनी 4 भांगरा पदकां जिंकली. खुशीचंदान मंगोलियाच्या अल्तानझुल अल्तांगदास आड 3-8-2 असा संघर्षपूर्ण खेळ केला, तर अहाना शर्मा आणि जनतान 5-8-0 असा स्पष्ट विजय मिळालो. अंशिकान जॉर्डनाच्या जना अलावन हे हाजेर पहिल्या फेरयेत विजय मिळून निमणे भांगरा पदक पटकायले. चल्यांच्या अंडर 17 गटात देवांशान रुपया पदक जिंकले, तर पंगडान 1 रुपया आणि 6 कांशा पदकासहित शेवट केला. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. खवेल्यो राष्ट्रीय खबरो तुमकां आयकूंक मेळटल्यो फाल्यां सकाळी 8:40 मिनटांचेर. नमस्कार.